शो के आखिरी घंटे में यानी कि फोर्थ आवर में हमने एंट्री मार ली है और चौगाड़े तो आज बजेंगे यार। इंडिया का मैच जो चल रहा है वर्ल्ड कप, मतलब पहली इंडिया की मैच।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर काय कमाल मैच सुरू आहे यार। पण त्याचबरोबर आपण मॅचचा आनंद घेतोय तसा आपला पर्यावरणाला सुद्धा आनंद घेऊ द्या ना, हेल्दी राहण्याचा। त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, आपण जो पर्यावरणाचा ऱ्हास करतोय ना ते होऊ नये आणि ते आता छान सुधरावं, आपलं वातावरण जे काही ते सुधरावं, यासाठी आपण काय करावं याबद्दल नांदेडकरांचं काय मत आहे?
आदित्य
बोल
मॅडम। वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेच्या हार्दिक शुभेच्छा।
थँक्यू सो मच
मॅडम। त्या दिवसावर मला बोलायचं होतं, तर पर्यावरणाला वाचवण्यासाठी आपण एक झाड लावलं पाहिजे मॅडम। हो, प्रत्येकानं जर एक झाड लावलं तर पर्यावरण वाचू शकेल आणि ऑक्सिजन पण खूप प्रमाणात भेटू शकेल।
अच्छा।
आणि शाळेतले जे मुलं असतात ना, तर ते जेव्हा शाळेत डब्बा घेऊन जातात तेव्हा त्यांनी जे इंट्रोल मध्ये डब्बा खाल्यावर जे पाणी उरते ना, तर ते शाळा सुटल्यावर त्यांना झाडाला टाकायला कंपल्सरी केलं पाहिजे मॅडम।
एक्झॅक्टली, किती छान आयडिया दिली ना आदित्यनी की जे शाळेमध्ये आपण पाणी घेऊन जातो किंवा कुठेही आपण जे पाणी कॅरी करतो ना, जे आपलं वेस्ट झालेलं असतं, घरात पाहुणे आले की आपण त्यांना ग्लासभर पाणी देतो आणि मग ते उरतं थोडंसं, मग ते आपण कुठेतरी टाकून देतो, बेसिनमध्ये फेकतो, इकडे तिकडे कुठेही फेकून देतो, पण तसं न करता ते पाणी जर का आपण झाडाला टाकलं तर किती छान होईल। असंच पाणी कलेक्ट करायचं झाडाला टाकायचं, किंवा आपण भाज्या धुतो, घरातल्या बाकीच्या गोष्टी वॉश करतो आपण, तेव्हासुद्धा ते उरलेलं पाणी झाडाला टाकून दिलं तर तितकंच ते एन्व्हायरमेंटसाठी आपल्याला हेल्पफुल होईल की नाही। छान आयडिया दिली आदित्यनी, हे तुम्ही सुद्धा ना घरात तुमच्या इम्प्लिमेंट करून बघा, नक्कीच फायदा होईल। बाकी आपण अजून आपल्या पर्यावरणासाठी काय केलं पाहिजे, पर्यावरणाचा जो काही ऱ्हास होतोय तो होऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे, नेमकं त्यासाठी सोल्युशन सांगा। डायल करा 9607007935। स्टेडियम टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो।